लाईक करा, शेअर करा आणि काय करा, सबस्क्राइब करा।